यशया अध्याय 53, आम्ही जे ऐकले त्यावर कुणी विश्वास ठेवला आहे आणि परमेश्वराचा भूज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला. त्याच्यात लेखनीय रूप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्यास पाहिले, आम्हास आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती. लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला, दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता, ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत असा तो तुच्छ होता आणि आम्ही त्यास किरकोळ मानले. पण खरोखर त्यांनी आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले. तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पिडलेला असा आम्ही विचार केला. पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणामुळे तो भोसकला गेला, आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले. पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो, आम्ही सर्व आपापल्या मार्गात फिरलो होतो आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले. त्याच्यावर अत्याचार झाले, तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही. जसे कोकरू कापणाऱ्या पुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्या समोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही. बळजबरीने करून आणि निवाडा करून त्यास दोषी ठरवून पण त्यास जिवंताच्या भूमीतून काढून नेले. कारण माझ्या लोकांच्या अपराधामुळे त्याच्यावर दंड ठेवण्यात आला. त्या पिढीपासून कुणी त्याच्याबद्दल असा विचार केला काय? त्याची कबर दुष्टाबरोबर करण्याचा त्याचा बेत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्यास श्रीमंताबरोबर पुरले, तरी त्याने काही हिंसा केली नव्हती किंवा त्याच्या मुखात काही कपट नव्हते. तरी परमेश्वराची इच्छा होती त्यास जखमी अवस्थेत ठेचावे. जर तुम्ही लोक त्याचे जीवन पाप अर्पण करता, तो त्याची संतती पाहिल, तो आपले दिवस दीर्घ करेल आणि परमेश्वराचा उद्देश त्याच्याद्वारे परिपूर्ण होईल. तो आपल्या जीवाच्या दुःख सहनानंतर तो पाहिल व त्याच्या आपल्या ज्ञानाने समाधानी होईल. माझा आपला नीतिमान सेवक पुष्कळांचा न्याय करील, तो त्यांच्या अन्यायाचा भार आपल्यावर घेईल. ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल आणि तो अनेक बिघडलेल्या बरोबर विभागून घेईल. कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.